चीनीमंडी.com पॉडकास्ट 10 जुलैपर्यंत ऊस सर्वे पूर्ण होण्याची शक्यता. यावेळी साखर कारखाने उशिरापर्यंत सुरू राहिल्यामुळे ऊस सर्वे गडबडला आहे. जिल्ह्यामध्ये आतापर्यंत ऊस सर्वे अजूनही पूर्ण होऊ शकलेला नाही, तसेच सॅम्पल सर्व रिपोर्टही आलेला नाहीये. शिवाय ऊस पर्यवेक्षकांना आता पावसाची चिंता लागून राहिली आहे. ऊस विभागाकडून 15 मे पासून 15 जून पर्यंत ऊस सर्वे केला जातो. यापूर्वी 1 जून पर्यंत सॅम्पल सर्वेचा रिपोर्ट आलेला असतो. विभागाच्या या सर्वेप्रमाणे शेतकऱ्यांचा बेसिक कोटा ऊस पावत्यांची तयारी सुरू करण्यात येते, पण यावेळी असं होऊ शकलेलं नाहीये. 20 जून झाला, पण जिल्ह्यातील सॅम्पल सर्वे रिपोर्ट अजूनपर्यंत बनू शकलेले नाहीयेत. तर रुटीनच्या सॅम्पल सर्वेचे काम देखील 60% पूर्ण होऊ शकले आहे. शिवाय आता हवामान विभागाने पावसाचा अंदाजही व्यक्त केलाय. अशा मध्ये ऊस पर्यवेक्षकातही घबराटीचे वातावरण आहे. ऊस सर्वे मध्ये झालेल्या विलंबामुळे यावेळी उशिरापर्यंत सुरू असलेले साखर कारखाने असल्याचे सांगितले जाते. सहायक ऊस आयुक्त शैलेंद्र सिंग यांनी सांगितले की पूर्वीच्या वर्षामध्ये कारखान्यांचा गाळप हंगाम एप्रिल महिन्यापर्यंत संपून जात होता. यावेळी लक्सर साखर कारखाना 1 जून पर्यंत सुरू होता. अशा मध्ये पूर्वी ऊस पर्यवेक्षक सप्लाई संबंधित कामकाज करत होते. 10 जुलै पर्यंत ऊस सर्वेचे काम पूर्ण होईल अशी शक्यता आहे.